आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भाजपा प्रणित केंद्र सरकारची भ्रष्टाचाराविरोधात आघाडी, तिसऱ्या मुदतीत 100 दिवसातच मोठे निर्णय घेणार पंतप्रधानांचं वक्तव्य। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे केवळ बोलाची कढी असल्याची पंतप्रधानांची टीका। देशातल्या लोकशाही आणि राज्यघटनेच्या संरक्षणासाठी काँग्रेसची लढाई, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास। भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक जाहीरनामा सादर। कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुपमा उपाध्याय आणि एम थरूर एकेरीत विजेते। आणि महाराष्ट्रासह विविध राज्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। देशभरात विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या पुष्करमध्ये काल निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित केलं। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे बोलाची कढी असल्याचं सांगत पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी भाजपा तिसऱ्यांदा सत्तारूढ होण्याचा विश्वास बोलून दाखवला। तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातच भ्रष्टाचाराविरोधात मोठे निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षात यासाठी ज्या गोष्टी केल्या त्या केवळ एक झलक होती। भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी अनेक गोष्टी मार्गी लावण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। यावेळी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे खोट्या आश्वासनांची खैरात असल्याचं सांगून त्यामधून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न दिसून येत असल्याची टीका मोदी यांनी केली। काँग्रेसकडे ना तत्व शिल्लक आहेत ना धोरणं, सर्व काही करारावर दिलं असल्याचं चित्र आहे। असा पक्ष देश कल्याणाचं कोणतंही काम करू शकत नाही अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। या सभेनंतर संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये झालेल्या प्रचार फेरीत पंतप्रधान सहभागी झाले होते। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील यावेळी उपस्थित होते। येत्या 26 एप्रिलला उत्तर प्रदेशच्या या भागात मतदान होणार आहे। काँग्रेस पक्षाकडूनही काल जयपूरमध्ये प्रचार सभा घेण्यात आली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशातल्या लोकशाहीचा बचाव करणं आणि राज्यघटना सुरक्षित ठेवणं यासाठी काँग्रेसची लढाई असल्याचं वक्तव्य या सभेत केलं। काल झालेल्या या सभेत न्यायपत्र नावानं काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। काँग्रेसनं त्यांच्या 55 वर्षांच्या सत्ताकाळात विकासकामं केल्याचं सांगून काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की भाजपा सरकार मात्र काँग्रेसच्या काळात उभारलेल्या रेल्वे मार्गांवर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याचं श्रेय घेण्यात रमली आहे। या प्रचारसभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनीही संबोधित केलं। देश काही लोकांची संपत्ती नसून तो सर्वांचा आहे, मात्र गेली 10 वर्ष बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकट आणि विषमता यांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारच्या हाती देशाची सूत्र होती अशी टीका त्यांनी सद्य सरकारवर केली। काँग्रेस पक्षाकडून काल लोकसभेसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर झाली। उत्तर गोवा मतदारसंघातून रमाकांत खलप, दक्षिण गोवा मतदारसंघातून कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर मध्य प्रदेशातून सत्यपाल सिंग सिकरवार यांना मोरेना मतदारसंघातून आणि प्रवीण पथाळ यांना ग्वाल्हेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणूक जाहीरनामा काल दिल्लीत पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांच्या हस्ते प्रकाशित केला। या जाहीरनाम्यात जुन्या निवृत्तीवेतन योजनेचं पुनरुज्जीवन करणं, नागरिकत्व कायदा म्हणजे सीएए कायदा रद्द करणं यासाठी पक्ष काम करणार असल्याचं म्हटलं आहे। तसंच खासगी क्षेत्रात आरक्षण सुनिश्चित करण्याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रात समान संधी मिळण्यास चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहील। मनरेगा अंतर्गत किमान 700 रुपये वेतनवाढ देण्यासाठी तसंच एका वर्षात कामाचे दिवस 200 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना डी राजा यांनी आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक संपूर्ण देश आणि देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची असून मोदी सरकारनं सामान्यांना दिलेले अच्छे दिनचे आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप केला आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। लाओसमध्ये प्रलोभन दाखवून असुरक्षित आणि बेकायदेशीर कामात गुंतवलेल्या 17 भारतीय कामगारांना मायदेशी परतण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या समाज माध्यमावरून दिली आहे। जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लाओसमधील भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. लाओसच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना मायदेशी पाठवण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांचं संतुलित विकासासाठी मोठ्या प्रमाणात परस्पर देवाणघेवाण करण्यावर एकमत झालं आहे. अमेरिकी कोषागाराच्या प्रमुख जेनेट एलेन यांनी चीनच्या दौऱ्यादरम्यान चीनी उद्योगांनी आपली धोरणं बदलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. चीनी उद्योग व्यापार वृद्धीसाठी करत असलेली धोरणं आणि त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांचा वाढता धोका आणि त्याला आळा घालण्यासाठी करायचे प्रयत्न याबद्दल चर्चा करण्याचं चीननं मान्य केल्याचं अमेरिकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. इंग्लंडमध्ये कॅथलीन वादळामुळे सुटलेलं जोरदार वारं आणि वर्षातला सर्वात उष्ण दिवस अनुभवाला आल्यानं प्रवाशांची अडचण झाली. काल डझनभर विमान उड्डाणं रद्द करण्यात आली, त्यामुळे अनेक प्रवासी एडनबर्ग, बेलफास्ट, मँचेस्टर आणि बर्मिंगहॅममध्ये अडकून पडले. हवामान विभागानं इंग्लंडच्या उत्तर पश्चिम, दक्षिण पश्चिम, उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स भागासाठी पिवळा इशारा दिला आहे. त्यानंतर इंग्लंडवरून निघणारी 130 विमानं उड्डाणं रद्द करण्यात आली. सद्यस्थितीत संपूर्ण इंग्लंडमध्ये तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. कॅथलीन वादळ आजही परिणाम दाखवेल अशी शक्यता आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयनं पूर्ण देशात पसरलेल्या अर्भक तस्करीमध्ये गुंतलेल्या तस्करांचं जाळं उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईचा भाग म्हणून सीबीआयनं हरियाणा आणि दिल्लीमध्ये 60 ठिकाणी छापे टाकले. सीबीआयनं केलेल्या कारवाईत अवघ्या 1.5 दिवसाचं एक पुरुष अर्भक, 15 दिवसांचं दुसरं अर्भक आणि एक महिना वयाच्या मुलीची सुटका केली आहे. या छाप्यामध्ये 5.5 लाख रुपये रोख आणि इतर कागदपत्रांसह गुन्हेगारी शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयनं 7 आरोपींना अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काल माओवादी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित 11 ठिकाणी धाडी टाकल्या. उत्तर प्रदेशातल्या दहशतवाद विरोधी पथकानं याआधी सीपीआयवर देशद्रोहाच्या संशयावरून प्रथम माहिती अहवाल दाखल केला होता. एनआयएनं टाकलेल्या धाडींमधून मोबाईल फोन, सिम कार्ड आणि नक्षलवादाशी संबंधित कागदपत्र आणि प्रचार साहित्य जप्त केलं. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलानं 3 माओवाद्यांना कंठस्नान घातलं. बिजापूर जिल्ह्याच्या दोल्लीगुडा जंगलात काल झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलानं एक मशीनगन, AK-47 रायफल आणि दारुगोळा हस्तगत केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हॉकी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ऑस्ट्रेलियामधल्या पर्थ इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना दुपारी 2:10 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. कझाकस्तानमधल्या अस्ताना इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि एम तरुण यांनी एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. एम तरुण यानं मलेशियाच्या सुंग जू वेन याला 21-10, 21-9 असं सरळ गेममध्ये नमवून पुरुष एकेरीचं अजिंक्यपद मिळवलं, तर महिला एकेरीच्या सामन्यामध्ये अनुपमानं स्वदेशी प्रतिस्पर्धी ईशाराणी बरुआ हिच्यावर 21-15, 21-16 असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीमध्ये मात्र भारतीय जोडी उपविजेती ठरली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून धोक्याचा केशरी बावटा दाखवला आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे. ईशान्य भारतात ताशी 50 किलोमीटर वेगानं वारे वाहतील आणि कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होईल. येते 5-6 दिवस हीच परिस्थिती कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. उत्तराखंडमध्ये तुरळक ठिकाणी हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. देशातल्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आली असून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी आणि केरळमध्ये उष्ण आणि दमट हवामान असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भाजपा प्रणित केंद्र सरकारची भ्रष्टाचाराविरोधात आघाडी तिसऱ्या मुदतीत 100 दिवसातच मोठे निर्णय घेणार, पंतप्रधानांचं वक्तव्य. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे केवळ बोलाची कढी असल्याची पंतप्रधानांची टीका. देशातल्या लोकशाही आणि राज्यघटनेच्या संरक्षणासाठी काँग्रेसची लढाई, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक जाहीरनामा सादर. कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुपमा उपाध्याय आणि एम थरूर एकेरीत विजेते आणि महाराष्ट्रासह विविध राज्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.